भक्त्या तमन्यया शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परंतप। परितेची भक्ति ऐसी पर्जन्याची सुटिका जैसी धरावाचोनी अनारिसी गतीची नेने का सकळ जळसंपत्ती घेऊनी समुद्राते गिवसिती गंगा जैसी अनन्य गती मिळालीची मिळे। तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एकसरे मज माजी संचरे नीची होऊनी आणि तेवीची मी ऐसा थडिये माझारी सरीसा क्षीराब्धिका जैसा क्षीराचाची। तैसे मज लागोनी मुंगीवरी किंबहुना चराचरी भजनासी का दुसरी परीची नाही। तयाची क्षणासवे एवं विध मी जाणावे जाणितला तरी स्वभावे दृष्टही होय। मग इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधन हे भाषाहारपे ते अग्नीची होऊनी आरोपे मूर्त जेवी का उदय न कीजे तेजाकारे तव गगनची होऊनी असे अंधारे। मग उदयलिया एकसरे प्रकाशू होय। तैसे माझीये साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय। मग मी तो हे आघवे एक मीची आथी स्वभावे किंबहुना सामावे समरसे तो।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। संसार म्हणजे महापूर माझी जळचरे अपार डंखू धावती विखार काळ सर्प आशा ममता देही बेडी सुसरी करिता ती तडातोडी नेऊन दुःखाचे साकडी माझी घाली ती। अहंकार नकरे उडविले नेऊनी पाताळी बुडविले तेथून या सोडविले नवचे प्राणी। काम मगर मिठी सुटेना तिरस्कार लागला तुटेना मद मत्सर वोहटेना भूली पडली। वासना धामीण पडिली गळा घालून वेटाळे वमी गरळा जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक। इथपर्यंत आपलं झालेलं होतं दशक तिसरा समास दहावा वैराग्य निरूपण नाम समास। आपण भक्तीचं महात्म्य समर्थ सांगत असताना पाहतो आहोत मुख्य देवाचे लक्षण मुख्य भक्ताचे लक्षण आपण कोण हा निश्चय बोलिला असे। मुख्य देवाचा निश्चय मुख्य भक्ताचा निश्चय आपण कोण हा निश्चय बोलिला असे असा पहिल्या समासाचा ग्रंथारंभ लक्षणामध्ये। या ग्रंथामध्ये मुख्यतः काय काय विषय सांगितलेले आहेत हे समर्थ सांगत असताना मुख्य भक्ताचा निश्चय याच्यावर आपलं विवरण चाललेलं आहे। जवळपास एक महिन्यांनी आपण इथं एकत्र जमतो आहोत। या महिन्याच्या प्रदीर्घ कालामध्ये आपला गुरु पौर्णिमेचा आपण ज्याची फार उत्सुकतेने वाट पाहतो असा उत्सव साजरा झाला. सद्गुरूंच्या उपदेशाचं चिंतन, सद्गुरूंच्या गुणांचं चिंतन, सद्गुरु भक्ती निरनिराळ्या संतांनी कशा प्रकारे केली, विशेष करून ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंची भक्ती, सद्गुरु नमन कसं केलं याच्याबद्दलचं आपण चिंतन या काळामध्ये केलं, गुरुपूजा केली. आपल्या जीवनासाठी म्हणून, त्याच्या उन्नयनासाठी म्हणून जे मददगार होतात ते सद्गुरू. खरं म्हणजे ज्ञान हे आपलंच आहे, पण आपलंच ज्ञान त्याची कल्पना आपल्याला येण्यासाठी म्हणून कोणा मार्गदर्शकाची आवश्यकता असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येरवी ज्ञान हे आपुले तरी पर ऐसे झाले. निष्कारणच ते परक होऊन गेलं, दूर गेलं पर म्हणजे. का जे आवडोनी घेतले भव स्वर्गाधिक. आपल्याला इंद्रियांचे विषय आवडायला लागले आणि स्वर्गाची आदी कल्पना आवडायला लागली, त्यामुळे या ज्ञानापासून, मूळ आपल्या ज्ञानापासून आपण दूर झालो. सद्गुरू मोटके गुरुमुखे उदयी जत दिसे, हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची. खरं म्हणजे सद्गुरूंचं वचन मोटक मोजक, ते परमात्म तत्वच तू आहेस अशा प्रकारचं तत्वम असी असं ते सद्गुरूंच्या मुखातून येतं असं दिसतं. पण खरं म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात ते मुळातच आहे. जसं विहीर खणली म्हणजे पाणी लागत नाही, पाणी तिथं असतं म्हणून विहीर खणल्यावर पाणी लागतं. खणल्यामुळे पाणी लागतं हा समज चुकीचा आहे. त्या ठिकाणी पाणी असतं म्हणून पाणी प्रतीतीला येतं. पाणी खणलेली विहीर खणलेली नसताना देखील तिथं पाणी असतं. सद्गुरूंच्या कडून आपल्याला आपल्या आत असणाऱ्या आपल्या आनंद स्वरूपाची ओळख होते. आणि हा जो एक महिन्याचा काळ, त्याच्यात 15 दिवसाचा गुरुपौर्णिमेचा काळ, मग थोडेसे दिवस गेले, 2-4 दिवस मध्ये त्याच्यात गुरुस्तवनं होतीच, आणि मग आपला झालेला मोठा गुरुपौर्णिमेचा उत्सव, आणि त्यानंतर आपल्याला अतिशय नको वाटणारी प्रदीर्घ अशी सुट्टी. केंद्राचे सगळे कार्यक्रम जवळपास 10-12 दिवस आपण बंद ठेवलेले होते. खूप मोठी यंत्रणा राबलेली होती. आनंदाचा सोहळा, पण अनेकांनी कष्ट घेतलेले होते. असं असल्यामुळं एका विश्रांती करता म्हणून आपण काही काळ थांबलो. चालणं आवश्यक आहे, थांबणं आवश्यक आहे, चालणं आवश्यक आहे, थांबणं आवश्यक आहे, सतत चालणं, थांबल्यानंतर जरा मागं वळून पाहणं, याच्याकरता थांबणं ही गरजेची गोष्ट आहे. म्हणून आपण थांबलो, आपण मागं वळून जरा पाहिलं असेल अशी मी अपेक्षा करतो. आपण किती अंतर चाललो हे आपण सगळ्यांनी या 10-12 दिवसात अस्वस्थतेबरोबरच पाहिलं असेल. केंद्र बंद म्हणजे एक मोठी अस्वस्थता असते. आज तुमच्या सकट मला सगळ्यांना फार बरं वाटतंय. याचं कारण तुमचं दर्शन झालं, तुम्हाला एकमेकांचं दर्शन झालं. समर्थांनी मुख्य देव हा निर्गुण सांगितला. नाही का? मुख्य देवाचं लक्षण सांगताना देव निर्गुण आहे असं सांगितलं. अविनाशी अव्यक्त चराचरामध्ये अदृश्य स्वरूपात व्यापून राहिलेला जन्म मरण रहित एकमेव असल्यामुळे निश्चिंत निर्भय निरार्त आनंद स्वरूप शांत स्वरूप असं देवाचं लक्षण समर्थांनी सांगितलं. देव म्हणजे निर्गुण. त्याच्या अलीकडे देखील देवाच्या कल्पना आहेत त्याही समर्थांनी सांगितल्या. स्फटिक बाण ताम्र नाणे स्फटिक देव्हारा पूजणे ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे असं समर्थ म्हणाले. बाण तांदळे ताम्र नाणे स्फटिक देव्हारा पूजणे ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे पाहता नर्मदा गंडिका तिरी देव असं ती कोटीवरी तयांची संख्या कोण करी असंख्यात गोटे. आपण एखादा गुळगुळीत गोटा घेऊन घरी आणतो आणि शाळीग्राम म्हणून त्याची पूजा करतो. आपण जी पूजा करतो त्या भावनेला महत्व आहे. तो शाळीग्राम आहे तो जरी एवढासा दगड दिसला तरी देखील तो विष्णू स्वरूप आहे असं आपण त्याच्याकडे पाहतो. तो विष्णू आहे. विश्व व्यापून राहिलेला विष्णू माझ्या देव्हाऱ्यामध्ये शाळीग्रामाच्या रूपाने आहे. विष्णू सहस्रनामामध्ये विष्णूंचं पहिलं नाम हे विश्व असं सांगितलेलं आहे. त्या सगळ्या विश्वाची कल्पना आपण एवढ्या शाळीग्रामामध्ये केली ते व्यापक होण्यासाठी. म्हणून निरनिराळे जरी देव सांगितले आणि अलीकडचे जरी देव सांगितले तरी देखील ते व्यापक होण्यासाठी सांगितले, व्यापक भावासाठी सांगितले. विश्वामध्ये भरून राहिलेल्या विष्णूची कशी पूजा करणार? पण शाळीग्रामाची पूजा करता येते, त्याला अभिषेक करता येतो. असं असल्यामुळं सगुण भक्तीला देखील एक महात्म्य नक्की आहे. पण निर्गुण देव हा अंतिमतः खरा आणि तो निर्गुण देवच आपल्या अंतर्यामी देखील आहे असं समर्थांनी पुढे सांगितलं. म्हणून मुख्य देवाचा निश्चय सांगितल्यानंतर समर्थांनी मुख्य भक्ताचा निश्चय सांगितला. एक प्रतिमा पूजा, दुसरा तो अवतार महिमा, तिसरा तो अंतरात्मा, चौथा निर्विकारी. असा जो देव आहे ज्याची प्रतिमेनी आपण पूजा करतो, प्रतिमा स्थापन करतो आणि पूजा करतो, तो व्यापक भाव होण्यासाठी. ती प्रतिमा अवतारांची असते, रामकृष्णाची खूण असते. जसे अवतार आणि अवतारांची प्रतिमा, ते अवतार निघून गेले पण प्रतिमा देव शिल्लक राहिला. आपण त्याकरता तीर्थयात्रा करतो, त्याकरता देवांच्या तसबिरी करून आपल्या घरामध्ये लावतो. पण या प्रतिमांची जो पूजा करतो तो आपल्या अंतर्यामी असणारा अंतरात्मा हाही देव आहे असं समर्थ सांगतात. जडवस्तू जडवस्तूची पूजा नाही करत, प्रतिमा जडवस्तू आहे एक प्रकारे. त्याची पूजा केवळ जडभावाने देह नाही करत, तर देहाच्या आत असणारा ज्याला नाना प्रकारच्या जाणीवा समजतात तो अंतरात्मा प्रतिमांची पूजा करतो. म्हणून हा अंतरात्मा हा समर्थांनी देव म्हणून सांगितला. चौथा निर्विकारी, या अंतरात्म्यालाच नंतर बोध होतो। पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा, प्रतिमेचे गुण अंतरात्म्याला येतात, अंतरात्म्याला अनेक गुण येऊन स्पर्श करतात बर का। तुम्ही विनोदी नाटक पाहायला जा, अंतरात्म्याला विनोदाचा स्पर्श होतो। तुम्ही एखादं दुःखी नाटक पाहायला जा, अंतरात्म्याला दुःखाचा स्पर्श होतो, होतो की नाही। अंतरात्मा हा बाह्य जगताशी समरस होतो। अंतरात्मा अशा प्रकारे ज्या ज्या गोष्टी बाहेर चालतात त्याचा लेप आपल्या स्वतःवर ओढून घेणारा असा असतो। अंतरात्म्यावर कधी कधी मानाचा स्पर्श होतो, पैशाचा स्पर्श होतो, आणि मग त्या व्यक्तीचं जीवन त्याकरताच जणू असं होऊन जातं। अंतरात्म्याला जर पूजेचा स्पर्श झाला तर ज्याची पूजा करतो आहे त्याच्या गुणांचा अंतरात्म्याला स्पर्श व्हायला सुरुवात होते। राम का गुणगान करिये, राम प्रभु की भद्रता का काय सभ्यता का ध्यान धरिये, ध्यान करिये राम का गुणगान करिये। काय होतं गुणगान केल्यामुळे, पूजा केल्यामुळे? रामाची जी सभ्यता, रामाची जी दिव्यता, त्याचा अंतरात्म्याला स्पर्श होतो। त्याची जी भद्रता आहे त्याचा स्पर्श होतो, अंतरात्मा पवित्र होतो। म्हणून आपण ज्याची पूजा करतो त्याचा भाव अंतरात्म्याला स्पर्श करायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा शिवम भूत्वा शिवम यजेत असं घडायला सुरुवात होते। शिवस्वरूप होऊन अंतरात्मा शिवाला भजायला लागतो, रामस्वरूप होऊन रामाला भजायला लागतो, तो असतो मनुष्यच। राम राजा, राजाधिराज आणि हा तीन खोल्यात राहणारा असतो, पण रामाच्या प्रेमाचा, रामाच्या आनंदाचा, रामाच्या बोधाचा, रामाच्या संस्कारांचा, रामाच्या गुणांचा स्पर्श अंतरात्म्याला व्हायला सुरुवात होते आणि तो रामरूप होतो। एवढंच नव्हे तर तो आत्मा राम मी अशा भावनेला जाऊन पोचतो। समर्थ म्हणतात अवतारी तरी निज धामा निघून गेले, आता राम राम निज धामाला निघून गेले, स्वरूपामध्ये लीन झाले, परमात्म्याशी परमात्म्यातून आले, परमात्मा स्वरूपामध्ये लीन झाले, तरी ते निज रूपे असती। राम गेले म्हणून कुठे गेले नाहीत, ते आहेत परमात्मा स्वरूपामध्ये। निज रूप ते जगत ज्योती, आणि ही निज रूप जगत ज्योती म्हणजे ज्या मूळ ज्योतीपासून आपल्या सगळ्या ज्योती प्रदीप्त आहेत ती जगत ज्योती। अंतरात्म्याला या जगत ज्योतीचा स्पर्श होतो। आत्मा अंतरात्मा हा विश्वात्मा होतो, विश्वमन होतो, तो परमात्म्याशी तदाकार पावतो। आपण थोडा वेळ थांबूया, जे ऐकलं त्याचं थोडंसं चिंतन करा। मी एक रिव्ह्यू घेतो आहे, इथपर्यंत आपण काय ऐकलं त्याचा एक दोन पाच मिनिटं आपण शांत बसू।
स्वामी जी। हरि हरि हरि। म्हणून प्रतिमा पूजक ज्याच्या प्रतिमा आहेत त्या आणि परमात्म्याशी लीन झालेल्या, परमात्म्याशी एकरूप होऊन गेलेल्या अवतारांशी, परमात्म स्वरूपाशी, त्यांच्या अंतरात्म्याच्या योगांनी एकरूपता साधतो आणि ही एकरूपता साधल्यानंतर तो स्वतः आपण अविनाशी, आपण गुणरहित, आपण देहरहित, आपण जन्म मरण रहित, शाश्वत नित्य स्वरूप अशा बोधामध्ये येतो। अशा बोधामध्ये येणं मुख्य देवाशी समरस होणं हे मुख्य भक्ताचा निश्चय, मुख्य भक्ताचं स्वरूप असं समर्थांनी त्यापुढे सांगितलं। मात्र अशा प्रकारे मुख्य भक्त म्हणजे निर्गुण परमात्म्याशी एकरूपता साधलेला तो अशी एकरूपता अचानक साधू शकत नाही ही अडचण आहे। याचं कारण त्याला दिलेला देह, त्या देहाचं संरक्षण करण्यासाठी त्याला मिळालेली कर्मेंद्रिय, क्षुधा तृषादी आणि प्रपंच करण्याची अतिशय जबरदस्त इच्छा, यामुळे तो स्वतः करता म्हणजे देहा करता अनेक कर्म करायला सुरुवात करतो आणि अशा प्रकारची कर्म करत असताना त्याच्या ठिकाणी असणारी जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय त्याला विषयांकडे घेऊन जातात। मुख्य देवाशी समरस होणं इतकं सोपं नाही, याचं कारण मध्ये येणारी इंद्रिय ही इंद्रिय त्यांना आपल्या आपल्या विषयाकडे घेऊन जातात। जसं डोळ्याचे विषय आहेत, कानाचे विषय आहेत, स्पर्शाचे विषय आहेत, सर्व इंद्रियांचे स्वतःचे विषय आहेत आणि त्या विषयाकडे त्याची असणारी प्रवृत्ती त्याला एकूणच निर्गुण निराकार परमात्म्याशी तदाकार होण्यापासून दूर ठेवते। ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीमुळं तो मुख्य भक्त काय साधा भक्त होणं देखील मुश्किल होऊन जातं। मुख्य देवाकडे जर जायचं असेल तर शम दमादी षटक, विवेक वैराग्य आणि मुमुक्षा, म्हणजे आपल्याला विवेक करून इंद्रिय आवरून शमदमादी साधना करून त्याच्याकडे जायचं आहे अशा प्रकारे लागणारी तळमळ, ती तळमळच त्याच्यापाशी नसते। असं असल्यामुळं या मुख्य देवाकडे जाण्याची गोष्ट तर सोडाच, तो देवाकडे जाण्याची गोष्ट देखील बोलेनासा होतो। त्याची सगळी कर्म इंद्रियांची क्षुधा पूर्ण करण्यासाठी म्हणून घडायला सुरुवात होते। आणि कधीही कुठेही एखाद्या भव्य दिव्यतेकडे किंवा ध्येयाकडे जाण्यासाठी अडचण येणारी हीच प्रमुख गोष्ट आहे। कोणत्याही ध्येयाकडे जाताना हीच प्रमुख गोष्ट अडचण म्हणून उभी राहते। परमार्थी मार्गीयांना देखील ती तशीच सतावते। म्हणून कोणीही एकदम अशा प्रकारे परमात्म स्वरूपाशी एकरूपता साधू शकणार नाही असं ऋषींचंही लक्षात आलं, शास्त्रांचंही लक्षात आलं। त्यामुळे त्याला समजलं तर पाहिजे की आपल्याला प्रत्येकाला, कोणीही जरी असेल तरी त्याला आपल्या स्वतःच्या जीवनाची अपूर्णता नेहमी लक्षात येते। कोणीही आणि कितीही असला तरी अगदी राष्ट्रपतींना देखील लक्षात येते, पंतप्रधानांना लक्षात येते, मुख्यमंत्र्यांना लक्षात येते, राज्यपालांना लक्षात येते, उच्च पदस्थांना लक्षात येते, सामान्य माणसाला लक्षात येते. आपण जे जीवन जगलेले आहोत त्या जीवनात पूर्णता नाही हे प्रत्येकाला कळत असतं. अगदी भरपूर आणि चांगलं आपल्याला आवडणारं असं जेवण केलं तरी काही एक अपूर्णता राहते. कोणत्याही विषयाचा उपभोग घेतला तरी काही एक अपूर्णतेचा स्पर्श त्या विषय सेवनाच्या अंती होतो किंवा त्याचा उत्कट क्षण असतो, त्याच्यानंतर झाल्याखेरीज राहत नाही. म्हणून भोगांच्या ठिकाणी असणारी मर्यादित सुख देण्याची क्षमता त्याला लक्षात आणून देणं गरजेचं असतं. साधा भक्त होण्यासाठी गरजेचं असतं. मुख्य भक्त तर सोडून द्या, तुला जे इप्सित प्राप्त करून घ्यायचं आहे तर ते का कोणत्या कारणाकरता तू करून घेऊ शकत नाहीस हे त्याच्या लक्षात येणं गरजेचं असतं. तरच तो विवेक करेल, तरच तो एखादी फार मोठी गोष्ट संपादन करण्यासाठी काही निग्रह करायचा तो निग्रह करेल, एरवी तो कशाला निग्रह करेल. स्वामीजी म्हणायचे की ज्याला बोर्डामध्ये पहिलं यायचं आहे किंवा पहिल्या 10 यायचं आहे असं स्वामीजी म्हणायचे. आता नंतर असं केलं की कोणतेही नंबर डिक्लेअर करायचे नाहीत, कारण का नाही करायचं तर इतरांना जरा न्यूनगंड येऊ नये म्हणून असतं असं. कोणाला वाटायला नको की आपल्याला कमी मार्क आहेत म्हणून पहिल्या 10 लिस्ट लावायची नाही. आता सरकार म्हणतं की नाही लावायची, पण तेव्हा स्वामीजी सांगत होते तेव्हा लावत असत. तर स्वामीजी म्हणायचे की अशा विद्यार्थ्याला जो अशा प्रकारचं ध्येय घेऊन अभ्यास करतो आहे अशा विद्यार्थ्याला आता एक वर्षभर सिनेमा नाटकं बंद, बरोबर, मित्रमैत्रिणींपासून त्यांनी दूर राहायला पाहिजे, नियमित झोपलं पाहिजे, त्याचा आहार नियमित पाहिजे, त्यांनी एका विशिष्ट वेळेला उठलं पाहिजे, एकांतात अभ्यास केला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा अभ्यास करायला पाहिजे. सगळ्या गोष्टींपासून तो स्वतःला जरा दूर तोडून घेईल तर तो यश संपादन करू शकेल, बरोबर की नाही. वैराग्याचं स्वरूप तसंच आहे. वैराग्य म्हणजे एकदम संन्याशासारख्या वैराग्याची कल्पना करू नका. संसारी माणसाला जे विषय वारंवार येतात ते वारंवार येणाऱ्या विषयामध्ये न सापडणं आणि परमार्थ मार्ग साधना चोखाळत असताना या विषयांची अडचण येता कामा नये, आठवण येता कामा नये, इतपत विषयांना दूर ठेवणं इतकंच अपेक्षित आहे. संपूर्ण सर्व थैव दूर ठेवणं असा विषय नाहीये, पण त्याकरता देखील संसाराची मर्यादा सांगण्याची गरज असते आणि ते मर्यादा सांगण्याचं काम या समासामध्ये चाललेलं आहे. तो मगाशी सांगितलेला मुख्य भक्त जो मुख्य देवाशी तदाकार झाला ही फार मोठी गोष्ट. युद्धस्य कथा रम्या म्हणतात तसं त्यासंबंधी ऐकायला आपल्याला खूप आवडतं, पण चालण्याचा जो मार्ग आहे तो चालण्याचा मार्ग आणि चालण्याच्या मार्गात येणारे अडथळे हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून समर्थांनी संसाराचं वर्णन केलं, संसार म्हणीचे महापूर वगैरे, माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार काळसर्प. विषारी काळसर्प तुम्हाला घेऊन जाण्यासाठी म्हणून सतत डंख करण्यासाठी पुण्याच्या रस्त्यावरून गाडी चालवताना तो तुमच्या मागून चाललेलाच आहे जणू, की कधी याच्यावर डंख करू. आणि माझी अशी कल्पना आहे, फार सावधपणाने आणि चांगले चालवणारे असे त्यांच्या कृपेनी आपण वाचत वाचत आपल्याला जिथं जायचं तिथं जातो. जेव्हा माझ्या गाडी पुढून 13, 14, 15 वर्षांची मुलं मुली किंवा 16, 18 वर्षांची मुलं मुली स्कूटरवरून असे कसेही जातात, तेव्हा दुसरे वाचवतात म्हणून ते गाडी चालवतात एवढंच. दुसऱ्यांनी यांना वाचवायचं, त्यांना ती मॅच्युरिटी हळूहळू येईल, येते, पण तो काळसर्प जणू प्रत्येकाचाच डंखू धावती विखार अशा प्रकारे कधी झडप घालेल सांगता येत नाही, जीवन कधी संपेल सांगता येत नाही. हे अशा करता सांगितलं की तू सावध हो बाबा, कधीही जाऊ शकतो. त्याच्या याची निरूपण देखील झालेली आहेत, कोणावर केव्हा कशी वेळ येईल, काय होईल, आजार गाठेल, अपघात होईल, काही सांगता येत नाही. आशा ममता देही बेडी, आशेमुळं ममतेमुळं आपण परमार्थापासून दूर झालो काही काळ, हे कळत देखील नाही. बरं, हे ममत्व स्वाभाविक असतं, खूप स्वाभाविक. कारण आपल्या मुलांच्या बाबत जर आपण पाहिलं नाही तर कोण पाहणार? त्याची ऍडमिशन असोत, त्यांची लग्न असोत, तर हे ममत्वाकडे येतं का कर्तव्याकडे येतं? इतकी पुसट अंधुक अशी सीमारेषा आहे. कर्तव्यही करायचं आणि ममत्वही न राखता परमार्थ करायचा ही अतिशय कठीण गोष्ट आहे. त्याच्या बेड्या देहाला लागलेले आहेत आणि हातापायाला लागलेले आहेत असं म्हणत नाही, देहाला. देहाला बेडी म्हणजे काय माहितीये का? गळ्यात मोठी बेडी असते आणि त्याच्या ज्या साखळ्या असतात त्या साखळ्या पायांना आणि हाताला बांधलेल्या असतात. हातही एकमेकांना बांधलेले असतात, पायही एकमेकांना बांधलेले असतात आणि गळ्यात बेडी असते. इतके तुम्ही अडकलेले आहात, समजलात अडकलो तर अडकलेले आहात, विषयामध्ये सापडलात तर अडकलेले आहात असं समर्थांना तुम्हाला जागं होण्यासाठी सांगायचं आहे. आपल्या प्रत्येकाचं वर्णन आहे. सुसरी करिता ती तडातोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी घालती. आणि दुःख आणि संकट ही किती असतात? प्रत्येकाला असतात, प्रत्येकाची वेगवेगळी असतात एवढंच. ज्याला दुःख नाही आणि संकट नाही अशी व्यक्ती नाही. प्रत्येकाची वेगवेगळी असतात आणि मला इथून ते फार आनंदी आहेत असं दिसतं आणि त्यांना तिथून मी खूप आनंदी आहे असं दिसतं. विनोबा म्हणतात की धुक्यात उभा राहिलेला माणूस म्हणतो की आपल्यापेक्षा तिथं किती छान धुकं आहे, आणि तिथला माणूसही इकडे असंच म्हणत असतो. अशी संकट आणि दुःख आहेत आणि त्यात अहंकार नकरे उडविले, नेऊन पाताळी बुडविले, अहंकार रूपी मगरीनी उचललं आणि पार पाताळापर्यंत घेऊन गेली. आपलं नुकसान आपण करतो आहोत हे अहंकारी माणसाला कळत नाही. तेथून या सोडविले न वचे प्राणी, काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर वोहटेना भुली पडली. काम सर्व वयांमध्ये सतावणारा, मद आणि मत्सर वासना धामीण पडिली गळा घालूनी वेटाळे वमी गरळा सर्व इंद्रियांच्या वासना ती धामीण तिनी गळा आवळलेला आहे आणि वेटाळे घालून ती विष ओकते आहे जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक आणि तरी देखील वासनेची तृप्ती नाही ती आपली जिव्हा बाहेर वेळोवेळा भयानक अशी काढून अजून अजून वासनेला प्रवृत्त करतेच आहे माथा प्रपंचाचे ओझे घेऊनी म्हणे माझे माझे बुडताही न सोडी पुंजे कुळाभिमाने पुढच्या वेळेला बघू हरिओम तत्सत विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम् ओम शांतिः 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 हरि 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामीजी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ